नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आज आपण पाठ क्रमांक 2 माझा अनुभव अभ्यासणार आहोत. या पाठात मुलांनी मामाच्या गावाला केलेल्या मजेचे वर्णन दिलेले आहे. या पाठाचे व्हिडिओज मी तुम्हाला पाठवले आहेत. व्हिडिओज तुम्हा सर्वांना आवडतील अशी आशा करते. व्हिडिओज तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि त्याखाली जी टेस्ट दिली आहे ती सोडवा. Thank you. All the best.